93.5 Red FM pe
Alare ala sangram ala
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
मनोज जैन बोलतो संग्राम. गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग जैन साहेब, काय करता?
सर मी जॉब करतो.
अरे हो, कुठे जॉब करतोस? कसला जॉब करतोस?
मी ऍक्च्युअल बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे स्टेशनरी कंपनी मध्ये.
स्टेशनरी कंपनी म्हणजे तुमची ग्रोथ काहीच होत नाहीये का? तिथेच तुम्ही स्टेशनरी आहात?
नाही नाही, तसं काही नाही, तसं काही नाही.
बर मित्रा, होळीचे काय प्लॅन्स? फर्स्ट ऑफ ऑल अर्थात हॅपी होळी टू यू.
थँक्यू. जनरली मी होळी साजरी करतच नाही, म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून तो होळी खेळतच नाही.
पण नाही, मी रंग खेळायचं म्हणत नाहीये, बाकी पण काय काय आज असतं ना, होळी वगैरे.
बस आपल्याकडे घरी जे पुरणपोळी बनवतात आणि ते सेलिब्रेशन असतं होळीचं, तितकं कलर खेळणं तर म्हणजे 5-6 वर्षापासून बंदच केलंय. पण माझी लहान मुलगी आहे, तिला मी सुद्धा म्हणजे कालच तिला सांगितलं, म्हटलं यावर्षी पाण्याची होळी नाही खेळायची, ड्राय कलर कोणती विदाऊट वॉटर.
व्हेरी गुड.
ती पण खूप खुश झाली त्या गोष्टीला बोल.
हो, कारण आहे प्रत्येक नवीन जनरेशन ही आधीच्या जनरेशन पेक्षा शहाणी असतेच.
राईट संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो, रेड एफएम बजाते रहो. थँक्यू.
चला आणि कॉंग्रॅच्युलेशन, मी तुला पार्टीचे पासेस देतो रे.
थँक्यू.
तो बिचारा जनरेशन हे असते ऍक्सेप्ट करायला काही तयारच होईना, पण त्याला छान पासेस आपण एनिवे दिलेत. हो संग्राम, बरोबर जनरेशन असते बाबा, हुशारच. वी गेट रेडी फॉर युअर फर्स्ट एव्हर कलर कॉन्सर्ट प्रेझेंटिंग स्प्रिट्झ 2016 द लँड ऑफ हॅपनेस, ग्रुप द बीट्स ऑफ निखिल चिनप्पा, अकबर सामी अँड डीजे रिंक. हे उद्या होते 3 PM ऑनवर्ड्स ॲट अमनोरा अरिना विथ स्प्रिट्झ, पुणेज फर्स्ट ब्रँड टू सेलिब्रेट अ वॉटरलेस कलर कॉन्सर्ट. फॉर टिकिट्स व्हिजिट bookmyshow.com. Coming up in just a bit, super hit gaana.
Main rang sharbaton ka, tu meethe gaat ka paani.
Mia hai Sangram, 93.5 Red FM, bajao.